श्रीमद भागवत वर्गामध्ये आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत आहे. तर आता हा नवीन अध्याय सुरू झालेला आहे 9व्या स्कंदातला. त्या अध्यायाचं शीर्षक आहे परशुराम अवतार. तर या ही कथानक इथवर आलेलं आहे की कशाप्रकारे ऋचिक ऋषी जे आहेत, या ऋचिक ऋषींनी गाधे महाराजांच्या ज्या पुत्री आहेत त्यांचं पाणी ग्रहण करू इच्छित इच्छा व्यक्त केली. पण या ऋषींना आपल्या या सुंदर मुली यांच्याशी विवाह कसा करून द्यावा हे गाधी महाराजांना बोलण्यासाठी किंवा नकार देण्यासाठी त्यांना जर असं अवघड वाटलं, आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारे एक अट मांडली. की काय अट मांडली? की तुम्ही असे घोडे घेऊन या ज्यांचे त्यांचा डावा किंवा उजवा कान जो आहे तो काळा कलरचा असेल, आणि ते घोडे अतिशय पांढरशुभ्र असतील, आणि असे एक नाही तर सहस्त्र घोडे घेऊन या, 1000 घोडे. तर खरं पाहता आजकाल घोडा बघायला फार दुर्मिळ झालेला आहे. आजकाल घोड्यांची, पूर्वीचं जे काही प्रवास होता या घोड्यांनीच होत होता, पण या घोड्यांची जागा आजकाल वाहनांनी घेतलेली. आणि काही लोक म्हणतात की आपल्या 2-व्हीलरला हा माझा घोडा आहे. तर अशा प्रकारे या घोड्यांची जागा वाहनांनी घेतलेली. तर घोडा कलियुगामध्ये दिसणं पण मुश्किल झालेलं आहे, पण असा शुभ्र घोडा, असा एक नाही तर सहस्त्र घोडे, आणि त्याशिवाय त्याच्या एक कान काळा असला पाहिजे. तर अतिशय कठीण अट या ऋचिक ऋषींना दिलेली गाधी महाराजांनी. तर गाधी महाराजांची ही अट ऐकून ऋचिक ऋषी जे आहेत ते समजले की नक्कीच ह्याला, यांना आपल्या पुत्रींशी विवाह मायाशी करायचं नाही. परंतु त्यांनी ती अट मान्य केली आणि ते वरुण देवांकडे गेले, आणि वरुण देवाकडे जाऊन त्यांनी हे संपूर्ण त्यांची अट अतिशय व्यवस्थितीने पूर्ण केली. आणि नाईलाजस्तव त्यांचाशी विवाह ऋचिक ऋषींशी झाला. आणि ह्या ऋचिक ऋषींशी विवाह झाल्यानंतर हा आता प्रसंग सुरू होतोय की ही जी सत्यवती आहे, त्यांची जी पत्नी आहे कन्या, ती ही सत्यवती आणि त्यांची आई म्हणजे ऋचिक ऋषींची सासू, या दोघींनी विचार केला की हे ऋचिक ऋषी हे फार प्रकांड पंडित आणि मोठे ऋषी आहेत, आणि त्यांच्या यज्ञ किंवा त्यांच्या तपोबलाने ते काही करू शकतात. तर ते त्यांनी अशी आज्ञा केली किंवा विनंती केली की आम्हाला तुमच्याकडनं पुत्र हवाय. तर पत्नीला तर मिळणारच होता, परंतु सासूबाई म्हणाली की मला पण हवाय जावई बापू. तर अशा प्रकारे या आपल्या यज्ञच्या तपोबळाद्वारे त्यांनी हे करू शकत होते, आणि त्यांनी काय केलं ती करायला तयार झाले. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे ऋचिक ऋषींनी काय केलं, त्यांनी सांगितलं की ब्राह्मण मंत्राचे मंत्राने शिजवून चारू आपल्या पत्नीसाठी, आणि क्षत्रिय मंत्राचे मंत्राने शिजवलेले चारू आपल्या सासूंसाठी काढून ठेवलं. चारू या शब्दाचा अर्थ आपण पाहिला, शब्दाचा अर्थ प्रभुपाद सांगतात चारू म्हणजे यज्ञात अर्पण करण्याकरिता केलेले एक प्रकारचे खाद्य पदार्थ. तर पूर्वीच म्हणजे वैदिक काळामध्ये यज्ञ हेच सर्वात मोठं साधन होतं सगळ्या गोष्टी प्राप्त करण्याचं. या यज्ञाद्वारे व्यक्ती सर्व काही गोष्टी प्राप्त करत होता. कलियुगामध्ये आजचं साधन काय यज्ञाला घेतलंय? पैसा. आज म्हणतात की ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे सगळं काय, पैशाने सगळं काय खरेदी करू शकतो, घेऊ शकतो. पण त्यावेळेच जे साधन होतं यज्ञ, त्या यज्ञाद्वारे सर्व काही. जय श्री राधा गोविंद देव की जय. यज्ञाद्वारे जे राजा आहेत त्यांना काय हवं असेल तरी त्या यज्ञाद्वारे ते प्राप्त केलं जात होत. जे वैरागी आहेत त्यांना पण काय हवं असेल तर हे यज्ञ करून ती प्राप्त करून घ्यायचे होते. म्हणजे कोणी त्या मधले जे गृहस्थ आहेत मध्यमवर्गीय त्या सगळ्यांनी पण यज्ञ करूनच हे प्राप्त करत होते. तर यज्ञ हा एक सोर्स होता की त्यातनं त्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होत होत्या. तर या यज्ञाद्वारेच ह्या ऋचिक ऋषींनी ही चारू म्हणजे हे पदार्थ तयार केलेला होता आणि याद्वारे या दोघींना पुत्र प्राप्ती करून देणार होते. तर प्रभुपाद फार सुंदर वर्णन करतात की प्रभुपाद म्हणतात की पत्नीचा स्वाभाविक पतीला स्वाभाविक पत्नीशी स्नेह असतो आणि हेच सासूबाईंना वाटलं की आपल्या ही जी मुलगी आहे त्या जावयांनी त्याच्या पत्नीसाठी जे काय केलेलं आहे ते विशेषच असेल आणि म्हणून त्यांनी काय एकमेकांचं जे जो पदार्थ आहे तो अदलाबदल केला आणि त्यांना असं वाटलं की माझ्यापेक्षा चांगलं तिला भेटेल आणि ते नकोय आणि ते पाहिजे म्हणून सासूबाईंनी ते एक्सचेंज केलं. तर मग पुढे आपल्याला पुढे मोठी कथा आहे ती आपण पुढे प्रत्येक श्लोकामध्ये पाहूच. पण आज आपण यज्ञविधी काय आहे यज्ञाचे काय प्रकार आहेत याविषयी पाहणार आहोत आणि आजच्या या कलियुगामध्ये कोणतं यज्ञ केला पाहिजे किंवा या कलियुगामध्ये कशा प्रकारे या यज्ञाद्वारे आपण काही गोष्टी प्राप्त करू शकतो तर ह्या यज्ञाविषयी आपण थोडीफार माहिती पाहू शकतो की हे वैदिक काळामध्ये हे जे काही यज्ञ होते हे अनेक प्रकारचे यज्ञ होते आणि या यज्ञामध्ये प्रमुखता काही यज्ञ आहेत ते पाहू शकतो. जसे उदाहरणार्थ पहिला यज्ञ होता तो राजश्री यज्ञ. हा राजश्री यज्ञ हा राजाचा राज्याभिषेक करण्यासाठी हा राजश्री यज्ञ केला जायचा आणि याद्वारे एक राजा आसनावरनं आपला सोडायचा आणि दुसरा म्हणजे त्याला पुन्हा नवीन राजा राज्यावर बसवण्यासाठी हा राजसूय यज्ञ केला जायचा. तर हा राजसूय यज्ञ एक प्रकारचा यज्ञ आहे. दुसरा यज्ञ आहे अश्वमेध यज्ञ. तर अश्वमेध हे स्वतःचं प्रभुत्व गाजवण्यासाठी केलेलं जायचं यज्ञ. या यज्ञामध्ये काय होतं की या यज्ञामध्ये हा यज्ञ विशेष करून मोठे प्रतापी अतिशय शक्तिशाली राजाच हे यज्ञ करायचे. या यज्ञामध्ये एक घोडा हा सोडला जायचा या राजाकडनं आणि हा राजा हा घोडा संपूर्ण सर्व प्रांतांमध्ये सर्व राज्यांमध्ये फिरायचा आणि तो फिरत फिरत जायचा आणि तो जसजसं त्या ज्या प्रांतात जाईल त्या ठिकाणचे जे प्रांत या राजाचे मांडलिक होत असत. परंतु जर एखाद्या प्रांतामध्ये एखाद्या राजाने त्या घोड्याला थांबवलं आणि त्याला पुढे जाऊन दिलं नाही याचा अर्थ होतो असा की त्या थांबवणाऱ्या राजाने या घोड्याच्या मालकाशी त्याचं प्रभुत्व त्याला मान्य नाही असं प्रतीत व्हायचं आणि मग हा राजा त्याच्याशी युद्ध करायला केला जायचा आणि मग त्यांच्याशी त्याचं प्रभुत्व तो गाजवायचा. तर हे हा झाला अश्वमेध यज्ञ. तिसरा यज्ञ आहे तो म्हणजे वाजपेयी यज्ञ. वाजपेयी यज्ञ हा शक्ती प्रदर्शनाचा एक यज्ञ व्हायचा. तर यामध्ये असं व्हायचं की एकच गोत्राचे राजे एकत्र यायचे आणि ते आपल्या शक्तीचं प्रदर्शन करायचे. मग त्यामध्ये आपली युद्धकला असेल किंवा रथाची स्पर्धा असेल अशाद्वारे हा वाजपेयी यज्ञ केला जायचा. भागवत मध्ये याचं वर्णन आहे वाजपेयी यज्ञ केलेला कोण केलेले याचं वर्णन भागवत मध्ये येतं. अश्वमेध यज्ञ करणारे राजसूय यज्ञ असे भागवत अनेक उदाहरणं याच्यामध्ये आहेत. चौथा यज्ञ आहे अग्निष्टुम यज्ञ. हा अग्निष्टुम यज्ञ म्हणजे यामध्ये प्राप्ती एखाद्या गोष्टीची प्राप्ती करण्यासाठी हा यज्ञ केला जायचा. मग त्यामध्ये पुत्र प्राप्ती किंवा इतर बऱ्याचशा गोष्टी ते प्राप्त करण्यासाठी हा अग्निष्टम यज्ञ केला जायचा. यामध्ये सोमरसाचं पान केलं जातं आणि त्यामध्ये या अग्नीमध्ये पशुबळी दिला जायचा. तर हा अग्निष्टम यज्ञ व्हायचा. तर हे झाले प्रमुख एकूण चार प्रकार ही यज्ञाचे. आणि आणखीन शेवटचा पाचवा प्रकार आहे तो म्हणजे पंचमहायज्ञ. हा पंचमहायज्ञ जो आहे यामध्ये पाच प्रकारचे वेगवेगळे यज्ञ केले जायचे. तर ही यज्ञ जे आहेत खरं पाहता हे वरचे चार यज्ञ आणि हा पाचवा जो शेवटचा जो यज्ञ आहे तो हा यज्ञ हे वरचे जे यज्ञ आहेत हे अनेक राजा महाराजा हे गण करायचे. पण हे खालचे जे पंचयज्ञ जो आहे हे सर्वसाधारण जनता किंवा जे कोणी गृहस्थ आहेत गृहस्थ जीवनाचं पालन करतात त्यांनी हा रोज हा यज्ञ हे यज्ञ केले पाहिजेत. पंचमहायज्ञ. तर हे पंचमहायज्ञ हे काय याच्याविषयी मनुसंहितेमध्ये फार सुंदर वर्णन येतं. अध्यायाम ब्रह्मयज्ञ पितृयज्ञस्तु तर्पण होमो दैव बली भोतो नृतयज्ञ अति पूजनम. तर पाच प्रकारचे यज्ञ सांगितलेत. त्याआधी हे पाच प्रकारचे यज्ञ का करायचे त्याविषयी मनुसंहितेत वर्णन येतं की पाच प्रकारच्या असूया या ग्रस्त जीवनामध्ये होतं. आणि या पाच प्रकारच्या असूयेमध्ये अनेक जीव पाप घडतं. तर ह्या पाच प्रकार असूया भगवद्गीतेमध्ये पण चौथ्या अध्यायामध्ये वर्णन येतं. तर ह्या कशा प्रकारे पाच प्रकारे जसं झाडू मारणे घरामध्ये झाडू मारला जातो किंवा अग्नी पेटवणे. आता अग्नी आजकाल चूल पेटवणे तर गॅस पेटवतो गॅस अग्नी पेटवणे त्याशिवाय कांडण करणे काही कुटणे किंवा पीठ दळणे पाणी भरून ठेवणे या सगळ्या अशा पाच प्रकारच्या ज्या क्रिया आहेत यामध्ये अनेक जीवांची हत्या होते. आणि या पापाचं पातक या सगळ्या लोकांना जे करतात त्यांना लागत. आणि या करण्यासाठी या जीवनामध्ये या श्लोकांना हे पंचमहायज्ञ सांगितलेले जो प्रत्येक ग्रस्ताने हा केला पाहिजे. जर हे जो कोण करत नसेल तर त्याला या कर्माचं पातक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये भोगावं लागतं. तर हे पंचयज्ञ कोणते ते पाहू. पहिला यज्ञ आहे ब्राह्मण यज्ञ ब्रह्मयज्ञ. ब्राह्मण आहे ब्रह्मयज्ञ. तर ब्रह्मयज्ञ म्हणजे स्वाध्याय वेगवेगळे वैदिक शास्त्र यांचं अध्ययन करणं गीता भागवत किंवा अनेक आध्यात्मिक ग्रंथांचं अध्ययन करणं जे गृहस्थ जीवनामध्ये इवन ब्रह्मचारी वानप्रस्थ सर्व या सगळ्यांनी याचा हा यज्ञ जरूर केलं पाहिजे. याच्या अध्ययनाद्वारे काय होतं की या मनुष्य जीवनामध्ये किंवा या गृहस्थ जीवनामध्ये या ब्रह्मचारी संन्यासी या ज्या कुठल्या आश्रमामध्ये जो कोण व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये त्याचं निश्चित ध्येय काय आहे आणि ते कर्तव्य कसं पालन करायचं हे या यज्ञाद्वारे प्राप्त होतं. आणि त्याच्या जीवनात काय पाप काय पुण्य या सगळ्याचे संपूर्ण ज्ञान या ब्रह्मयज्ञामध्ये प्राप्त म्हणून हा यज्ञ करणं जरुरी आहे. दुसरं यज्ञ आहे पितृयज्ञ. पितृयज्ञ याच्यामध्ये माता पितांची सेवा पूर्वजांची सेवा आचार्य गुरु आणि या सगळ्यांची सेवा आणि त्यांची सेवा करून त्यांची तृप्ती करणे. जसं आपण ज्या ज्या आश्रमामध्ये आपण असतो गृहस्थ ब्रह्मचारी वानप्रस्थ या सगळ्या आश्रम प्रत्येक आश्रमामध्ये जर गृहस्थ असेल तर आपल्या माता पितांची सेवा त्याने अतिशय चोखपणे करणं गरजेचं आहे. जर तो ब्रह्मचारी संन्यास वैराग्य आश्रमामध्ये असेल तर त्यांनी आपल्या गुरु आचार्यांची सेवा करणं गरजेचं आहे. किंवा अशा वेगवेगळ्या आश्रमामध्ये जे काही आहेत त्या सगळ्यांचे व सगळ्यांनी पितृ म्हणजे वरिष्ठांची सेवा केली पाहिजे. त्याशिवाय पितृ म्हणजे पितरांची सेवा केली पाहिजे. पितरांची सेवा कशी तर त्यांना आपलं तर्पण अर्पण करून पिंडदान करून हे ग्रस्त जीवनामध्ये हे पण जरुरी आहे. तर हा एक प्रकारचा यज्ञ. अगर हा यज्ञ आपण जर करत नसेल तर त्याचं पण आपल्याला कर्माचं पातक लागू शकतं. तिसऱ्या प्रकारचा यज्ञ आहे तो म्हणजे देवयज्ञ. देवयज्ञ म्हणजे काय देवतांद्वारे देवतांना संतुष्ट करण्यासाठी अग्निहोत्र किंवा हवन केले जातात. याद्वारे देवतांची तृप्ती किंवा देवतांना प्रसन्न करून त्यांच्याशी त्यांचे ऋण फेडलं जातं त्यांना प्रसन्न करणे. आणि चौथा आहे नृयज्ञ म्हणजेच भूतयज्ञ. नृयज्ञ म्हणजे वेगवेगळे इतर जीव जसे जे आपल्यावर आश्रित आहेत, जसं गृहस्थ जीवनामध्ये कुत्रा मांजर हे काही पाळीव प्राणी आहेत, गाय, तर ह्या सगळ्यांचं त्यांच्यावर त्यांचं संगोपन करणे, त्यांना त्यांना खायला देणे, त्यांचं रक्षण किंवा त्यांना व्यवस्थित तृप्त करणे, तर हे भूत यज्ञामध्ये येतं किंवा नृग यज्ञामध्ये. त्यांच्यावर करुणा दाखवणे, खूप वेळा काय की त्या प्राण्यावर करुणा दाखवली जाते, तर ह्यांच्यावर पण करुणा दाखवणे हा एक प्रकारचा यज्ञ. आणि जर ह्या गोष्टी नाही झाल्या तर यात पण आपल्याला हे कर्माचं ऍक्शन होतं. आणि शेवटचा आहे पाचवा, तो म्हणजे अतिथी यज्ञ. अतिथी यज्ञ म्हणजे काय, आपल्या घरी जे कोणी अतिथी येतात त्या सगळ्या अतिथींचं अतिशय प्रेमाने आदराने स्वागत करायचं, आणि या अतिथींना प्रसाद देऊन किंवा प्रसाद नसेल तर ऍटलीस्ट पाणी देऊन, पाणी नसेल तर किमान त्यांना आसन देऊन, आणि हे पण नसेल तर अतिशय प्रेमाचे चांगले शब्द बोलून त्यांचं स्वागत केलं पाहिजे. तर अशा प्रकारे या अतिथींचं अतिथी यज्ञ सांगितलेलं आहे. तर हे पाच प्रकारचे यज्ञ प्रत्येक गृहस्थ वानप्रस्थ संन्यासी या सगळ्यांना हे करणं गरजेचं आहे, पण प्रत्येकाच्या आश्रमानुसार हे सर्व यज्ञ सांगितलेले आहे. तर कोणी म्हणेल की हे ठीक आहे, पण या कलियुगामध्ये एका गृहस्थ जीवनामध्ये राहून हे पाच यज्ञ कसं शक्य आहे, कारण की आजच्या घडीला आज सगळ्यात महत्वाचे म्हणजे वेळ, फार वेळ कमी आहे. दुसरं म्हणजे पैसा, धन, या धनराशी पण कमी आहे. तर या ठिकाणी या स्थितीमध्ये आपण या कलियुगामध्ये हे पंचमहायज्ञ आपण कसं करू शकतो, तर हे यासाठी शिल प्रभुपाद फार सुंदर वर्णन करतात. शिल प्रभुपाद भगवद्गीता अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 9 मध्ये फार सुंदर सांगतात, यज्ञ अर्थ कर्म अन्यत्र लोकयम कर्म बंधन तदर्थ कर्म कौंतेय मुक्त संग समाचरण. तर या श्लोकामध्ये श्लोकाच्या श्लोकात म्हणतात भगवान की हे कौंतेय की माझ्या प्रत्यर्थ जे काही करशील ते यज्ञ आहे, आणि त्यांना संतुष्ट, मला संतुष्ट करण्यासाठी प्रत्येक कार्य करशील तर ते पूर्णपणे तुला मुक्ती प्रदान करेल. अन्यथा जे काही कार्य भगवंत किंवा स्वतः माझ्या म्हणजे भगवंतांच्या प्रत्यर्थ नसेल तर ते सर्व काय आहे, बंधनास कारणीभूत ठरू शकतो. तर प्रभुपाद त्या तात्पर्यामध्ये फार सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात की यज्ञ म्हणजे भगवान विष्णू, यज्ञ वै विष्णू. वेद शास्त्र सांगतं की या यज्ञामध्ये यज्ञ म्हणजे भगवान विष्णूंना संतुष्ट करणं हेच प्रमुख उद्देश आहे. आणि ज्या वेळेला व्यक्ती या भगवंतांना भगवान विष्णूंना संतुष्ट करतो त्यावेळेला खरा प्रकारे त्या भगवंतांची तो यज्ञ संपन्न होतो. आणि प्रभुपाद पुढे म्हणतात की मनुष्य, दुसऱ्या शब्दात सांगायचं, मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्ष भगवंतांची एकमेव सेवा, एक वैयक्तिक रीतीने केलेली सेवा, ह्या दोन्ही क्रिया हे एकच उद्देश साध्य करू करतो असत. तर म्हणून यावर आपल्याला कळतं की हा जो यज्ञ आहे आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला केवळ कृष्ण भावनाभावित झालो तर आपण या पाच यज्ञ, पंचमहायज्ञ जे आहेत आपण आपल्या ग्रस्त जीवनामध्ये करू शकतो. आपण एवढे काही शक्तिशाली किंवा एवढे बलवान किंवा एवढे धनाढ्य नाही की आपण वाजपेयी यज्ञ किंवा अश्वमेध यज्ञ करायचं, घोडा आणायला लागेल. घोडा फिरवायचा असेल तर आजकाल गाड्या नो पार्किंग लागेल तर उचलून घेऊन जातात, घोडा फिरायला कुठला घोडा उचलून त्याला गायबच करून टाकतील. तर कलियुगाची स्थिती फार विचित्र आहे. तर हे सगळे यज्ञ हा करणं फार मुश्किल आहे, पण हे जे पंचमहायज्ञ आहे हे आपल्या प्रत्येक व्यक्तीला करू शकतो. आणि ते पंचमहायज्ञ कसे, तर कृष्ण भावनाभावित होऊन. ज्यावेळी आपण, जो व्यक्ती कृष्ण भावनाभावित होईल त्यावेळेला हे पंचमहायज्ञ त्याच्या जीवनामध्ये होऊ शकतात. ते कसे आपण एक एक करून पाहू. पहिला जो यज्ञ आहे तो म्हणजे ब्रह्मयज्ञ. तर हा ब्रह्मयज्ञ म्हणजेच काय, की शास्त्रांचं व्यवस्थित अध्ययन. वैदिक शास्त्राचं जेवढं आपण अध्ययन वाचन करू त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये शुद्धता येते आणि भगवंतांचा वास आपल्या हृदयामध्ये होतो. भागवत मध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये ब्रह्माजी नारद यांच्या संवादामध्ये वर्णन येतो, शृण्वता श्रद्धया नित्य गुणतश्च स्वचेष्टितः कालेन नाति दीर्घेन भगवान विशते हृदय. तर शृण्वता श्रद्धया श्रद्धेने आणि अतिशय दृढतेने नित्यतेने आपण श्रवण जर केलं गीता भागवताचं किंवा वैदिक शास्त्राचं, त्यावेळे कालेन ना अतिदीर्घेन अतिशय सुंदर रीतीने वर्णन की काही काळातच भगवंत हृदयात प्रकट होतात. तर किती सुंदर वर्णन आहे की भगवंतांचं केवळ भगवंत वैदिक शास्त्र जेव्हा आपण वाचतो ऐकतो याचा अध्ययनाद्वारे आपल्याला भगवंतांचं भगवंत हृदयात प्रकट होतात. शील प्रभुपादांनी किती सुंदर ही कृष्ण भावनेमध्ये एक सुविधा करून ठेवली की श्रीमद भागवताचा क्लास आपल्या इथं रोज भागवत नित्यम भागवत सेवया रोज आपल्यासाठी भागवत क्लास दिलेला आहे, ज्याद्वारे आपला हा जो पहिला यज्ञ आहे हा संपन्न होतो. दुसरा आहे पितृयज्ञ. तर पितृयज्ञामध्ये वर्णन येतं की महाभारतामध्ये एक वर्णन आहे, एक श्लोक येतो की यात वर्णन आहे की कशा प्रकारे माता पिता यांच्याद्वारे व्यक्तीचा एक जन्म होतो आणि आचार्य किंवा गुरूंच्या द्वारे दुसरा जन्म होतो. माता पितांद्वारे हे शरीर प्राप्त होत असतं आणि त्याचबरोबर आचार्य गुरूंच्या द्वारे त्याचा दुसरा जन्म म्हणजे त्याला आध्यात्मिक शरीर प्राप्त होतं. म्हणून जन्म झाल्यानंतर मुलाचं नाव ठेवलं जातं, नाव ठेवतात कृष्ण गोविंद गोपाळ. पण ज्यावेळेला तोच मुलगा पुन्हा ज्यावेळेला आचार्य गुरूंच्या श्रेयाखाली येतो तो दीक्षा घेतो त्यावेळेला त्याचं दुसरं नाव पुन्हा होतं, तेच कृष्णदास किंवा कृष्णचरण अशी वेगळी नावं होतात. का? कारण की त्यांचं दीक्षा होते, तर हे जन्म झाल्यानंतर पुन्हा दीक्षा होते. तर अशा प्रकारे अशा माता पिताच सेवा ही केली पाहिजे. आपण पाहतो की वर्णन भागवत मध्ये अनेक आहे. माता रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी आपल्या माता पितांची कशा प्रकारे आदर्श रीतीने सेवा केली हे उदाहरण आहे. त्याशिवाय ऋषभदेवांनी त्यांचे पुत्र ऋषभदेवांचे पुत्र त्यांनी जसं जसं आज्ञा दिली तशा प्रकारे ऋषभदेवांचे जे पुत्र आहेत त्यांनी अतिशय सुंदर त्यांच्या आज्ञेचं पालन केलं. किंवा पुंडलिक जे भगवान पांडुरंगाचे फार सुंदर भक्त आहे पुंडलिक यांनी आपल्या माता पितांची इतकी सुंदर सेवा केली की या सेवेमध्ये अक्षरशः भगवंत आले त्यावेळेला पण ते म्हणले की माझ्या आई वडिलांची मी सेवा चालली आणि भगवंतांना थांबण्यासाठी एक वीट त्यांच्यासमोर फेकली आणि ते विठेवर ते म्हणले तिथं तुम्ही विसावा घ्या माझी सेवा झाल्यानंतर मी तिकडे येतो. तर पाहू शकतो ही माता पित्यांची सेवा. किंवा रामायण आणखीन एक उदाहरण आहे श्रावण बाळ त्या माता पिता आंधळे होते आणि त्यांच्यासाठी ते आपल्या कावडमध्ये घेऊन त्यांना फिरत होते. तर अशा प्रकारे हे माता पितांची सेवा जे कृष्ण जे भक्त हे सगळे भक्तांचं उदाहरण आहे. आणि आपण पाहतो की आपण असे कृष्ण भावनेत भक्त आहेत ते पण किती सुंदर आपल्या माता पितांची सेवा करतात. दुसरं आहे गुरूंची सेवा. गुरूंच्या सेवेमध्ये अनेक उदाहरणं येऊ शकतो की जसं चैतन्य महाप्रभूंचे गुरु ईश्वरपुरीने कुणाची आपल्या माधवेंद्रपुरी आपल्या गुरूंची सेवा केली. अक्षरशः अशा परिस्थितीमध्ये माधवेंद्रपुरी यांचे गुरु अतिशय त्यांचं शरीर अतिशय खंगलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये त्यांची शारीरिक रीतीने वैयक्तिक सेवा केली, त्यांची मलविसर्जन हे सगळ्या गोष्टी पण स्वच्छ केल्या. किंवा रघुनाथदास गोस्वामी यांनी लोकनाथ गोस्वामींची अतिशय अशा प्रकारे सेवा केली. तर अशी बरीच उदाहरणं आहेत की या गुरूंची सेवामध्ये हे येतं. दुसरं आहे माता पितांची सेवा, गुरूंची सेवा, पूर्वजांची सेवा. पूर्वजांची सेवेचं उदाहरण आहे अगस्त्यमुनी. अगस्त्यमुनी ज्या वेळेला असे प्रवास करत असताना त्यांनी पाहिलं की एका झाडाला उलट्या दिशेने काही लोक लटकलेले होते, डोकं खाली पायवरती. तर हे पाहून त्यांना आश्चर्य झालं आणि ते म्हणले काय कोण आहे तुम्ही? तर ते म्हणतात की अरे तू आम्हाला म्हणते कोण आहे, आम्ही सगळे तुझे पूर्वज आहेत. ते म्हणजे असे घाबरून जातात माझे पूर्वज आणि असे का लटकलेत. ते सांगतात की तू आमच्यासाठी पूर्वज हे केलेलं नाहीये, आमचं श्राद्धविधी आणि पिंडदान ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाही त्यामुळे हे सगळं काय झालं असं. आणि त्यावेळेला मग ही कथा फार लांबडी आहे, मोठी आहे, पण अगस्त्य मुनींनी काय केलं, मग पुढे जाऊन त्यांनी विवाह केला आणि विवाहाद्वारे पुत्राद्वारे त्यांचं पिंडदान केलं. तर अशा प्रकारे या पूर्वजांची सेवा. आणि भागवत मध्ये आणखीन एक सुंदर म्हणणं, आचार्य सेवा, गुरूंची सेवा कशी, आचार्य माम विजानियम, हा श्लोक येतो, त्यात वर्णन येतं की कशा प्रकारे या आचार्यांची सेवा जी आहे ती कुणाची, साक्षात भगवंतांचीच सेवा आहे. भगवंतच गुरु आणि आचार्यांच्या रूपात आहे. चेतन चरितामृतमध्ये पहिल्या आदिखंडामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी आध्यात्मिक गुरु या अध्यात म्हणतात. एका श्लोकामध्ये वर्णन येतं की भगवान कृष्ण हे आतून परमात्मा रूपामध्ये त्यांना ज्ञान देतात, त्याचबरोबर बाह्यात कीर्तीने जीवाला ज्ञान देते, म्हणजे गुरूंच्या द्वारे, आचार्यांच्या द्वारे. तर दोन्ही प्रकारे जीवात्म्याला अशा प्रकारे ज्ञान देतात. म्हणून आपण पाहतो की बृहद भागवतामध्ये वर्णन येतं की ज्या वेळेला हा जो गोप कुमार हा वेगवेगळ्या ठिकाणी फिरून येतो आणि त्यावेळेला तो येतो आणि तो भेटतो भगवंतांना, भगवंत म्हणतात की तुला माहितीये की तुझे गुरु भेटलेले, ते गुरु म्हणजे मीच होतो, मी तुला ज्ञान दिलं. तर अशा प्रकारे गुरु जे आहेत आणि आतून भगवंत हे दोन्ही प्रकारे आपल्याला ज्ञान देतात. तर हा झाला पितृयज्ञ. तिसरा यज्ञ आहे नृयज्ञ. नृयज्ञ याच्यामध्ये भागवत मध्येच मैत्री ऋषी चौथ्या स्कंदात वर्णन करतात. ते म्हणतात दयाया सर्व भूतेषु संतश्च येन केन वा सर्व इंद्रिया उपशांत उपशांतश्च तुष्यत्याशु जनार्दन. दया सर्व भूत सर्व जीवेश, सर्व जीवांवर दया करणे, त्याचबरोबर त्यांची सुंदर रीतीने सेवा करून त्यांना तृप्त करणे, त्याशिवाय इंद्रियांचं तर्पण, इंद्रियांना निग्रह करणे, त्यांच्या इंद्रियांचा निग्रह करणे, तर या सर्व गोष्टी भगवंतांना, भगवान जनार्दनांना संतुष्ट करतात. तर यामध्ये पण प्रभुपाद म्हणतात की आपल्या आश्रित जे काही जीवात्मे आहेत, जे काही जीव आहेत, जे प्राणी, जे पाळीव प्राणी, गाय, कुत्रा, मांजर, ह्या सगळ्यांना ग्रस्त जीवनामध्ये किंवा जे कोण त्यांच्या आपल्या आश्रित त्यांच्यावर दया केली पाहिजे. आपल्या आपल्या जीवन आपल्याला आपण जे खातो त्यातला काही भाग त्यांच्यासाठी काढून त्यांना दिला पाहिजे. याचं उदाहरण अनेक आहेत. जसं आपण पाहतो की शिबी महाराज यांचं फार सुंदर उदाहरण आहे की राजा शिबी महाराज होते, यांनी आपल्या संपूर्ण राज्य सर्वांवर असं सुंदर केलेला, त्यात वर्ण प्रजा प्रजा ज्यांचा जन्म होतो तो सगळी प्रजा होते. त्याच्यामध्ये मग ते केवळ मनुष्यच नाही तर पशु पक्षी प्राणी सगळ्यांची ते रक्षण आणि त्यांचं संगोपन करत होते. आणि शिबी महाराजांच्या या कथेत आपण पाहतो की एक जो ससाना होता त्या ससान्याच्या मागे एक गरुड का काही लागलेला होता, तर कबूतर ना, हा कस एका कबूतराच्या मागे ससाना लागलेला असतो. आणि हा येऊन राजाच्या राजा शिबींना म्हणतो की मला रक्षण करा. आणि त्यावेळी ते म्हणतात ठीक आहे मी तुझं रक्षण करेल. तर त्यावेळी ते म्हणतात की ससाना म्हणतो की मी पण तुमची प्रजा आहे, माझं खात्याचं काय. त्यावेळेला शिबी महाराज स्वतःच्या शरीरातलं आपलं मांस त्याच्या वजना इतकं मांस त्याला देतो. तर पाहू शकतो हे आहे आपल्या आश्रित जे काही पशु पक्षी यांचं रक्षण. आजच्या ठिकाणी आज आपण आजचे राजा म्हणाल ते अरे त्याला राहू दे, त्यालाच कापून खाऊन टाकू, तर अशी स्थिती आहे. चैतन्य चरितामृत वर्णन शिवानंद सेन हे पण हे चैतन्य महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये सगळ्या भक्तांची यात्रेची नियोजन करायचे, जगन्नाथपुरीला घेऊन जायचे. त्यावेळेला एक कुत्रा तिथे येतो, तर शिवानंद सेन या कुत्र्याची पण अतिशय सुंदर सेवा करतात. त्या कुत्र्याला पण ते यात्रेला घेऊन जातात. ज्यावेळेला ते यात्रेला घेऊन जात असत तर एक ती बोट किंवा नदी पार करायची असते, त्यावेळेला या नदीमध्ये घेऊन जा बोटमॅन म्हणतो की कुत्रा या बोटमध्ये येऊ शकत नाही, डॉग इज नॉट अलाउड. त्यावेळेला ते म्हणतात नाही हरकत नाही, हा पण एक भक्त आहे याला पण द्या. तर त्याला डबल पैसे देऊन त्या कुत्र्याचं तिकीट काढून शिवानंद सिंग घेऊन जातो. तर पाहू शकतो की आपल्या आश्रित जे कोण आहेत त्याच्यावर ही कृपा करत असतात. हे सगळे वैष्णवांचं उदाहरण आहे. आणखीन एक फार सुंदर उदाहरण ते रांतीदेव. रांतीदेवान ज्या वेळेला प्रसादला बसले असताना अचानक तिथून कोण येत नाही हे चांडाळ येतं त्यांच्यावर पण त्यांना पण ते अशा प्रकारे देत. तर हे ही जी काही उदाहरणं यावरनं आपल्याला हे नृ यज्ञ किंवा भूत यज्ञ हा आपल्या समोर हे स्पष्ट दिसतो. आणि पुढचा यज्ञ आहे जो तीन झाले चौथा यज्ञ आहे अतिथी यज्ञ. हा अतिथी यज्ञ आहे. अतिथी यज्ञामध्ये वर्णन येते की कशा प्रकारे आपल्या घरी किंवा जे कोण येतात त्यांना अतिथीचं स्वागत केलं पाहिजे. वर्णन येतं की अतिथी देव भव. वैदिक शास्त्रामध्ये अतिथी जे आहेत ते देवासमान आहेत. अतिथी अतिथी म्हणजे जो तिथी सांगून येत नाही त्याला म्हणतात अतिथी. शिल प्रभुपादांच्या एक सुंदर लीला येते. प्रभुपाद एक ज्या वेळेला सुरुवातीच्या काळात पाश्चिमात्य देशात प्रचार करत होते आणि काही काळानंतर प्रचार फार सुंदर झाला त्यावेळेला तिथं ज्या भक्त काही एका ठिकाणी राहत होते आणि तिथं प्रभुपाद राहायचे तर तिथं एक फोन असायचा आणि फोन वाजायचा त्यावेळी प्रभुपादांना एक एक वेगळंच आश्चर्य वाटायचं आणि ते फोन बघून ते फोनची घंटी वाजायची. आणि एक दिवशी असाच फोन वाजला त्यावेळी प्रभुपाद तिथं होते बाजूला. प्रभुपादांनी पाहिलं पाहिलं वाजतोय वाजतोय आणि शेवटी प्रभुपादांनी फोन उचलला आणि असं कानाला चिटकवलं नाही असं दूरच ठेवून काय कुतूहलाने ऐकत होते. आणि तिथनं मा पलीकडनं दुसरीकडनं जो भक्त म्हणत होता हा मी आज 4 वाजता संध्याकाळी येतोय प्रसाद काढून ठेवा वगैरे अशा प्रकारे तर हे ऐकल्यानंतर प्रभुपाद झाटकन फोन ठेवतात आणि मग श्यामसुंदरपूर तिथे येतात. ते म्हणतात की कोण फोन करत होता काय झालं. प्रभुपाद म्हणतात काय तुमची ही संस्कृती की ते म्हणतात की पाहुणा येणार असेल तर तो आधीच फोन करून सांगतो की मी येणार आहे खायला ठेवा वगैरे वगैरे. आमच्या भारतात असं होत नाही. भारतामध्ये अतिथी देव भव अतिथी हा कुठल्याही तिथी न सांगता तो येतो आणि तो जर आला तर त्याला लगेच दरवाजा उघडून अतिशय प्रेमाने आणि आदराने स्वागत केलं या आग या स्वागत आहे स्वागत आहे अशा प्रकारे त्यांचं स्वागत केलं जातं. तर हे शिल प्रभुपाद त्यांना सांगू इच्छित होते. तर ही संस्कृती ही भारताची संस्कृती आहे की असं वर्णन येतं की भागवत मध्ये वर्णन आहे की ज्या वेळेला एक वर्णन आहे की अतिथी हा आपला दुश्मन जरी असेल तो जरी आपल्या घरी अतिथी म्हणून आला तरी त्याच तेवढ्याच आदराने आणि प्रेमाने स्वागत करायचं. ना की आलास काय करू त्याला खायला देऊ का मारू. नाही त्याचं अतिथी देव भव त्या देव भावनेमध्ये त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि महाभारतामध्ये सुंदर प्रसंग येतो की महाभारताच्या प्रसंगामध्ये महाभारतामध्ये ज्या वेळेला भीष्मदेवांनी 5 बाण काढले आणि ते म्हणले की उद्या हे 5ही पांडव मारणार आहेत माझ्या हातून हे बाण आहेत तर दुर्योधन म्हणतो द्या इकडं माझ्याकडे मी ठेवतो तुमचं काय सांगता येत नाही कधी मन तुमचं चेंज होईल मी तुम्हाला युद्धामध्ये परत देईल. आणि ही गोष्ट ज्या वेळेला भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुन कृष्ण फार चिंतित असतात. अर्जुन म्हणतात काय झालं भगवान तुम्ही काय चिंतित आहे. भगवान म्हणतात तुला काय चिंता आहे का नाही उद्या तुमचा सगळा मृत्यू आहे. म्हणजे मला चिंता काय तुम्ही सगळी आता भगवद्गीता सांगितली चिंता सगळी तुम्ही करता. आणि असं म्हणल्यानंतर भगवान म्हणतात ठीक आहे तू असं कर तू दुर्योधनाकडे जा आणि तिथं जाऊन त्यांच्याकडे हे बाण माग. आणि पाहू शकतो आपण की तिथं अर्जुन दुर्योधनाकडे जातात आणि त्यावेळेला दुर्योधन असं म्हणणं कशाला आलायस चल असं म्हणणं अतिशय प्रेमाने आदर तिथे करता या बसा अरे तू अर्जुन कसा आहेस तू. तर हे हा शिष्टाचार होता की दुर्योधन जो दुर्योधन नावाने दुर्योधन तरी पण तिथे वर्णन आहे की अर्जुनाचा अतिशय सुंदर आदर तिथे करतात. आणि ते म्हणतात अर्जुन म्हणतात की तुम्ही भ्राताश्री तुम्ही मोठे आहात तुम्ही मला काय मागितलं द्याल ना. तर दुर्योधन म्हणतो मागून तर बघ काय मागणार तू दे तुला सांगतो. आणि मग काय होतं अर्जुन म्हणतात ते 5 बाण मला हवे. तर हे आदरातिथ्य आहे. दुर्योधन माहिती होतं हे अर्जुन हा जो बाण आहे ह्या उद्या लागणार आहे त्यांचाच मृत्यू आहे. पण एखाद्या अतिथीने असं जर काही मागितलं तर द्यायला ते कचरत नव्हते. आणि बघा हे उदाहरण दाखवून देतात की दुर्योधन ते 5 बाण त्यांना देऊन टाकले. आणि त्यावेळेला भीष्मदेव म्हणतात की कृष्ण फार कृपाळू आहेत कृष्णाने हे सगळे काय केलेलं आहे. तर पाहू शकतो हे अतिथी देव भव. म्हणून इस्कॉन मध्ये पाहतो आपण की अतिथी एक डिपार्टमेंट आहे. अतिथी सेवा फार टफ सेवा आहे. आहे की नाही, आपले काही भक्तांनी फार सुंदर ही सेवा केलेली आहे. भले ग्रस्त जीवनामध्ये ग्रस्तांच्या घरी अतिथी येतात त्यावेळी ग्रस्त कशा प्रकारे सेवा करतात, वैराग्य जीवनामध्ये पण अतिथी सेवा आहे आणि अतिथी डिपार्टमेंट आहे प्रभुपादांनी केलेलं आहे ते. तर पाऊल का, कारण की ही जी सेवा आहे ही अतिशय टफ आहे, टफ म्हणजे फार कठीण आहे. एकदा एक भक्ताशी बोलत होतो, ते भक्त जरा हे काय खरेदी विक्री करतात त्यांचं काय, ते म्हणतात की प्रभूजी आम्हाला ट्रेनिंग दिलं जातं की कशा प्रकारे ऍडव्हर्टाईज करायची, त्याला काय मार्केटिंग. ते म्हणजे मार्केटिंग मध्ये असा काय एक प्रकार आहे की त्याच्यामध्ये त्या कोळशावर चालायचं असतं गरम गरम. मी म्हणलं हे असं काय असं, म्हणजे हा प्रभूजी असं चालतात आम्ही केलंय आणि बरेच चाललं. आणि त्यातनं दाखवायचं काय होतं त्यांना की ती भाजतंय ना, ती भाजत नाहीये, ती जाऊन दाखवाय, आणि गेल्यानंतर भाजत नाही, आणि ती केल्यानंतर लोक वा वा कर वा किती छान कोळसा चालला. तर ते म्हणजे जिथं जास्त मोठी रिस्क असते तिथं सगळ्यात जास्त फायदा असतो. म्हणून हा अतिथी सेवा थोडी रिस्कीच सेवा आहे किंवा थोडं कठीण सेवा आहे, तिथं थोडा काही त्रास म्हणजे थोडा नाही भरपूर त्रास असतो आणि त्रास अपराध भरपूर होऊ शकतात, पण रिस्क मोठी असते पण त्याचबरोबर फायदा पण फार मोठा असतो. आणि तो फायदा काय, अशी वैष्णव ज्यावेळेला संतुष्ट होतात त्यावेळेला ते आशीर्वाद देतात, हरे कृष्णा काय सुंदर सेवा केली तू धन्यवाद. आणि भगवंत काय, अहम भक्त पराधीनो, भगवंत आपल्या भक्तांवर फार संतुष्ट असतात. ज्या भक्ताची सेवा भक्त करतो भगवंत त्या भक्तावर खुश होतात. म्हणून ही अतिथी सेवा आपल्या सगळ्यांना ज्या कोणाला मिळाली त्यांनी फार भाग्य मानलं पाहिजे. तर या अतिथी सेवेमध्ये अजिबात कसर न करता, कुठलीच कसर न करता अतिशय सेवेमध्ये रत झालं पाहिजे. तर हा एक प्रकारचा यज्ञ आहे, अतिथी यज्ञ. आणि शेवटचा आहे तो म्हणजे काय, देवयज्ञ. तर या देवयज्ञामध्ये हा ह्या अतिथी यज्ञाचं एक उदाहरण भागवत मध्ये मी मग सांगितलं, रांती देव ते ज्यावेळी बसले त्यावेळी अचानक जे कोण गेस्ट आले त्या सगळ्यांची ते सेवा करू लागले. तो चांडाळा आला, त्या कुत्र्यानं, सगळ्यांना भगवंत रांतीदेवांनी हे आतिथ्य केलं. तर हे आहे अतिथी यज्ञ. आणि शेवटचा आहे तो म्हणजे काय, तो म्हणजे देवयज्ञ. तर हे देवयज्ञ हवन करून केला जातो. तर कलियुगामध्ये या देवतांना कसं संतुष्ट करू शकतो, तर श्री प्रभुपाद सांगतात कलो हरी संकीर्तना. तर कलियुगामध्ये हा जो हरीचा यज्ञ, हरिनामाचा यज्ञ जर या यज्ञात जर आपण केला तर भगवान कृष्ण किंवा पूर्ण पुरुषोत्तम भगवान संतुष्ट होतात. आणि याच भगवंतांचे हे देवी देवता सगळे अंश आहेत. जसं झाडाला मुळाशी पाणी घातलं तर त्याला पानांना फळांना फुलांना वेगळं पाणी घालायची आवश्यकता नाही, त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, ज्या वेळेला या हरिनामाचा यज्ञ करू कलियुगामध्ये, ज्या वेळेला आपण हा हरे कृष्ण महामंत्रा जप करू कीर्तन करू, त्या वेळेला काय होईल, आपल्या भगवंत परम जे परम पुरुष आहेत ते संतुष्ट होतील आणि त्याद्वारे सर्व देवी देवता हे पण संतुष्ट होतील. अशा प्रकारे आपण या गृहस्थ जीवनात असो ना ब्रह्मचर्य असो वानप्रस्थ कुठल्याही आश्रमात राहून आपण या पंचयज्ञ जो आहे आपण कृष्ण भावनामध्ये होऊन सफल करू शकतो. हरे कृष्णा. तर कुणाला काही याविषयी काही प्रश्न असतील तर इथं आपण एक 5 मिनिट आहे, एक छोटी कथा सांगू शकतोय. तर ऍक्च्युली हा यज्ञाविषयीच ही सुंदर कथा आहे. ऋचिक ऋषींच्या पुत्राची ही कथा आहे. ऋचिक ऋषी जे आहेत असं वर्णन येतं की ही रामायणातली 61व्या बालकांडामधली 61व्या सर्ग यातली कथा आहे. असं वर्णन येतं की ज्या वेळेला विश्वामित्र आणि वशिष्ठांचं भांडण होतं आणि त्यावेळेला विश्वामित्र तपस्या करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जातात आणि त्यावेळेला त्रिशंकू जो आहे तो श्रीशंकू तिथे येतो आणि तो म्हणतो मला स्वर्गात जायचं स्वशरीराने. आणि ज्यावेळेला विश्वामित्र म्हणतात मी पाठवतो, वशिष्ठ तयार होत नाही म्हणून, आणि ते पोहोच प्रयत्न करतात. ही संपूर्ण कथा झाल्यानंतर विश्वामित्रानं कळतं की अरे मी पुन्हा एकदा चूक केली, माझ्या तपाचरणाचा गर्वाने मी बळी पडलो. आणि मग परत विश्वामित्र पुन्हा दक्षिणेच्या दिशेला तपस्या करण्यासाठी गेले आणि तिथं गेल्यानंतर तिथं एक अंबरीश अयोध्येमधले एक राजा अंबरीश जे आहेत हे यज्ञ करत होते. तर या यज्ञामध्ये एक यज्ञ करत असताना आहुतीसाठी जे आलेले जे प्राणी पशुबळी आहेत ती अचानक गायब होऊन जाते आणि काही कळत नाही अरे कसं काय राजा बघतो अरे इथंच बांधून ठेवलं कुठं गेला. तर पृथ्वी तलावर जो कोण यज्ञ करतो त्या एकच व्यक्तीला त्रास होतो तो म्हणजे इंद्रप्रभू त्यांना त्रास होतो. आणि ते काय केले त्यांनी हा यज्ञ पूर्ण न व्हावा म्हणून यज्ञ आहुती जी आहे पशुबळी गायब करून टाकतो. त्यावेळेला यज्ञ करणारे जे ब्राह्मण आहेत ते राजाला फार क्रोधित होतात. ते म्हणतात की तुमच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारे हे घडणं योग्य नाही, हे फार मोठं पातक आहे. तर याच्यावर उपाय हाच आहे की आता या वेळेत तू ते घेऊन ये, नाहीतर स्वतः इच्छेने जो एखादा मनुष्य या यज्ञामध्ये आहुती स्वतःला करत असेल तर त्याला तुम्ही घेऊन या, तरच तुम्ही या पातकापासून मुक्त व्हाल. असं म्हणलं अमरीश महाराज इकडे फिरायला लागतात, इकडे तिकडे बाजूच्या ठिकाणी जातात. तिकडे गेल्यानंतर एक गाव असून त्या गावामध्ये ते शोधायला लागतात. तिथं ते भेटल्यानंतर एक व्यक्तीला म्हणतात की अशा प्रकारे माझी परिस्थिती आहे, मला कोण मदत करू शकतंय का? तर ते म्हणतात असं करा, इथं बाजूलाच एक ऋषीमुनी ध्यानस्थ बसलेत, ध्यान करत आहेत. आणि ते ऋषीमुनी कोण? विश्वामित्र असत. तिकडे जातात आणि हे नाही ऋषिकृषींकडे जातात. ऋषिकृषीं त्या गावात असतात, ऋषिकृषींकडे जातात. ते म्हणतात की तुमच्या तीन मुलं आहेत, त्या तीन मुलापैकी मला एक मुलगा द्या. अमरीश महाराज ऋषिकृषी म्हणतात. त्या अमरीश महाराजांना ऋषिकृषी म्हणतात की माझा जो मोठा मुलगा आहे तो मला फार प्रिय आहे, त्याला मी कधीच देऊ शकत नाही. आणि लहान मुलगा त्याच्या आईला प्रिय आहे. आणि असं म्हणल्यानंतर मधला मुलगा जो असतो तो समजून जातो की मला कोण प्रियच नाही. आणि त्याचं नाव असतं शुनशेप. हा शुनशेप नावाचा हा ऋषिकृषींचा मधला मुलगा तो अतिशय दुःखी होतो आणि त्याला असं वाटतं की आई वडिलांना माझ्याप्रती काही प्रेम नाही, तरी पण त्यांनी माझं संगोपन केलंय. आणि या संगोपनाच्या साठी कृतज्ञता म्हणून या राजाचं आज्ञा पालन करण्यासाठी आई वडिलांतर्फे मी जातो तिकडे स्वबळी देण्यासाठी, स्वतः स्वइच्छेने आहुती अर्पण करण्यासाठी. आणि राजा म्हणतो मी येतो. आणि शुनशेप त्यांच्याबरोबर जातात. आणि अमरीश आणि शुनशेप हे रथावरून जात असतात दिवसभर आणि थकल्यानंतर मध्यान्ह होतं आणि ते एका ठिकाणी आराम करतात. त्यावेळी पुन्हा शुनशेपला भीती वाटते की अरे माझा मृत्यू जवळ येणार आहे, मला अग्नीमध्ये प्रवेश करायचा आहे, माझा मृत्यू होणार. आणि ते त्याचा विचार बदलतो आणि ते काय करतात की लगेच ते तिथून बाहेर पळ काढतात आणि ते शोधायला लागतात. आणि ते एका गावात जातात आणि ते म्हणतात की अशा प्रकारे राजा यज्ञ करणार आहे, पण राजण्यासाठी आहुतीसाठी मी आलोय, पण मला आता भीती वाटते, पण राजाचं यज्ञ पण झालं पाहिजे, तर ह्यासाठी काहीतरी मला मदत करा. तर त्यावेळेला गावकरी म्हणतात इथे एक योगी आहे, ध्यान करत बसलाय, त्यांना तुम्ही जावा, ते काहीतरी मदत करते. आणि तिथे गेल्यानंतर हे जे काही शुनशेप या योगीला बघता क्षणी समजतात हे कोण आहेत, विश्वामित्र. आणि विश्वामित्र म्हणजे त्यांचे मामा. कौशिकी ही विश्वामित्राची बहीण असते आणि यांचा पुत्र म्हणजेच विश्वामित्र त्यांचे मामा झाले. आणि मग मामा करत ते लोटांगण घालतात आणि मग ते म्हणतात की मामा, विश्वामित्र डोळे उघडतात बघतात अरे आपला भाचा आहे, काय झालं तुला? तर अशा प्रकारे सगळा वृत्तांत सांगतात. आणि विश्वामित्र पण म्हणतात की हा मोठा पेच प्रसंग आहे, तरी पण मी तुला मदत करेल. आणि ते काय करतात, आपल्या पुत्रांना बोलवतात आणि पुत्रांना सांगतात की माझा हा भाचा आहे, याचा आता जीवावर बेतलंय, तर तुमच्यातल्या एकाने तिकडे यज्ञाला आहुतीला जा आणि ह्याला वाचवा, तुम्ही काहीतरी आपण बलिदान द्या. असं ऐकल्यानंतर ही जी विश्वामित्राची मुलं आहेत ते अतिशय नाराज होतात. ते म्हणतात तुमचं डोकं फिरलंय का, भाच्यासाठी आपल्या पोटच्या मुलाला तुम्ही देताय? असं म्हणल्यानंतर ते पण तयार होत नाही. विश्वामित्रांना फार नाराजगी व्यक्त होते, त्यांना क्रोध येतो की आपली मुलं ज्यांनी साधू वृत्ती धारण केलेली आहे, साधू वृत्ती धारण करणे म्हणजेच रामायण वर्णन येतं की तो स्वतः आणि आपल्या कुटुंबासाठी मेलेला असतो, तो समाजासाठी सर्व काही बहाल करत असतो आणि ही संधी तुम्हाला मिळालेली आहे, तरी पण तुम्ही ते पालन का करत नाही? आणि त्यामुळे ते शाप देतात आपल्या पुत्रांना की ते एक भटक्या जमातीत त्यांचा पुन्हा जन्म होईल. तर अशा प्रकारे त्यात मुलांना ते विश्वामित्र शाप देतात. पण विश्वामित्र विचार करू लागतात की आता याचं कसं होणार, या पेज प्रसंगातनं या शून्य शेपला बाहेर कसं काढायचं. आणि मग काय करतात विश्वामित्र, आपल्या तपोबळाद्वारे ते दोन मंत्र देतात. आणि या मंत्रा बघा, मंत्राची शक्ती किती पॉवरफुल असते. तर हे दोन मंत्र द्या, ते म्हणतात शून्य शेपला, तू हे दोन मंत्र आहोती जाण्याआधी अतिशय ध्यानपूर्वक त्याचं वखाणणी कर किंवा बोल. हे मंत्र केल्यानंतर तू या संकटातनं वाचशील. तर यामध्ये आहुतीला जातात शूनशेप आणि आहुती ते मंत्र अतिशय ध्यानपूर्वक श्रवण किंवा उच्चारण करतात. आणि त्यावेळेला इंद्रदेव आणि ब्रह्मदेव प्रकट होतात त्या यज्ञाच्या स्थळी. आणि ते म्हणतात की हा यज्ञ संपन्न झालेला आहे, अमरीश तुझा यज्ञ संपन्न झालाय, तुझे जे काही राज्य आहे ते अतिशय भरभराटीने होईल. आणि हा शूनशेप आहे त्याचे पण ही आहुती संपन्न झाली आणि शूनशेपाचा जीवन वाचतो. तर अशा प्रकारे या कथेतून आपण काय शिकून शिकतो, तर यामध्ये शूनशेप जो होता तो काही स्वतःला कधीही पात्र समजत नव्हता, कारण की त्याला आई आणि वडील दोघं पण प्रेम करत नव्हते. पण त्याची पात्रता आता समजली, तो स्वतःहून तयार झाला. म्हणून जसा हिरा असतो सुरुवातीला खाणीमध्ये एकदम दगडासारखा असतो, दगडच दिसतो तो, पण त्याच्यावर ज्यावेळी प्रोसेस होते, त्याच्यावर हवा आणि वेगवेगळ्या प्रोसेस केल्यानंतर मग त्याला तो हिरा समजतो आणि मग त्याची किंमत वाढते. असा शूनशेप हिऱ्यासारखा होता, जो सुरुवातीला त्याला कोण काही किंमत देत नव्हतं, पण त्यांनी ज्यावेळेला अशी परीक्षा केली त्यावेळेला त्याच्या तो हिऱ्यासारखा चमकू लागला. दुसरे शिकवण आपल्याला प्राप्त होते, या शूनशेप तीन पात्र आहेत, एक शूनशेप, दुसरा अमरीश महाराज अमरीश राजा आणि तिसरा आहे विश्वामित्र. हे तिन्ही पण एक वेगवेगळे व्यक्तिमत्व दाखवतात. जो राजा आहे तो स्वतःचे स्वकेंद्रित प्रवृत्ती दाखवतो की माझं राज्य माझी भरभराटी व्हावी म्हणून तू माझ्यासाठी मर. तर ही भावना स्वकेंद्रित ही एक प्रवृत्ती राजाची अमरीश महाराजांच्या जीवन अमरीश राजाची दिसते. दुसरी प्रवृत्ती दिसते या शूनशेप, हा सहकार्याची वृत्ती दिसते. स्वकार्याची वृत्ती काय, ठीक आहे राजा आहे आपला, राजा म्हणजे नृगदेव आहे, त्याचं कार्य चांगलं होण्यासाठी मी तयार आहे, म्हणजे त्यांचं चांगलं व्हावं, मला किती त्रास झाला ते चालेल. तर ही सहकार्याची वृत्ती. तर शूनशेप जो आहे हा राजासाठी स्वतःचं जीवन पण त्यात वाहून द्यायला तयार होतं. तर ही सहकार्याची वृत्ती. तिसरं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे विश्वामित्र. ते विश्वामित्र आहेत ते काय दाखवत आहे की ती सेवाभावाची वृत्ती. विश्वामित्रांची सेवाभावाची वृत्ती ही प्रतिनिधित्व करते. शूनशेप जो आहे सहकार्यांची वृत्ती दाखवतो, राजा स्वतः स्वकेंद्रित वृत्ती दाखवतो, पण या दोघांची सेवा हे कोण करत आहेत, विश्वामित्र. विश्वामित्र म्हणतात ठीक आहे राजाचं कार्य आणि शूनशेप दोघांना पण मदत करायची असेल तर माझा पुत्र जाऊ दे, या दोघांना राहू दे. तर ही आहे सेवाभाव. तर अशा प्रकारे या कथेतून या अशा सुंदर शिकवणी आपल्याला प्राप्त होतात. म्हणून अशा प्रकारे या आध्यात्मिक कार्यामध्ये आपण असे सगळे काही यज्ञ करू, या यज्ञविधीचं पालन करू, कृष्ण भावना भावित होऊ, तरच आपण या अशा सगळ्या कार्यांना किंवा अशा या शिकवणीला आपण आपल्या जीवनात उतरू शकतो. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भागवत महापुराण की जय.